त्रिभुवनी जय देवी जय देवी
त्रिभुवनी भुवनी पाहता तुझे से नाही चारी श्रमले परंतु ना बोलवे काही साही विवाद करिता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागी पावसी लबलाही प्रसन्न होसी निज दासा क्लेशा पासून सोडी तोडी भो पाशा अंबे तुझ वाचून कोण पुरविल आशा नरहरी तल्लीन झाली